4. पद्माकर सैन्यरचना करून गुरुद्रोण अग्रभागी उभे ठाकले. रात्रीच्या अविश्रांत युद्धामुळे सुद्धा थोडंही न थकलेले दोन्ही सेनांचे योद्धे पुन्हा एकमेकांसमोर उभे राहिले. इंगुदी संपलेल्या जागजागच्या पलित्यांमधून नुसताच कडवट धूर बाहेर पडत होता. अर्जुनाचं नायकत्व लाभलेली पांडव सेना कुरूंना भिडली. कुरुक्षेत्रावरच्या सेना जसजशा क्षीण होत होत्या तसतशा सरस्वती आणि दृष्टवती मात्र वीरांच्या उष्ण रक्तांचे पाठ घेऊन फुगत होत्या. सगळ्या युद्धभूमीवर रक्त, मांस आणि धूल यांचा कर्दम साचला होता. दक्षिणेकडची बाजू उतरती असल्यामुळे दररोज तो हळूहळू सरकत दक्षिणेकडे साचत चालला होता. धडधडणाऱ्या चितांचे प्रतिबिंब दृष्टवतीच्या रक्तमय पात्रात भेसूर दिसत होती. युद्धभूमीवर ना पांडवांचं राज्य होतं ना कुरूंचं. अदय, विक्राल, मृत्यूच तिथला अनभिषिक्त सम्राट झाला होता. हवा त्याला मुक्तपणे कवटाळत होता. दिग्विजयाचे घोडे धावडीत होता. अन्य सर्वांचे दिग्विजय नगण्य म्हणून त्यानं निकालात काढले होते. दोन प्रहरापर्यंत गुरुद्रोण निकरानं लढले, पण एकाएकी कुणीतरी अश्वत्थामा पडला, अश्वत्थामा पडला अशी मायावी आरोळी ठोकली. वास्तविक अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मालव प्रांताच्या इंद्रवर्मा या राजाचा होता. तो ठार झाला होता. सत्यासत्याची परीक्षा पाहण्यासाठी द्रोणांनी सगळ्या सम्रांगणातून फिरवीत आपला रथ शेवटी सत्यप्रिय युधिष्ठिराच्या रथाजवळ आणला.
युवराज युधिष्ठिरा, सर्वजण आक्रोश करत आहेत की अश्वत्थामा पडला. खरोखरच माझा प्रिय अशु गतप्राण झाला काय? सांग, या गुरुद्रोणाची गुरुदक्षिणा म्हणून तरी सत्य काय ते सांग. माझा तुझ्या सत्यप्रियतेवर विश्वास आहे.
गुरुदेव, अश्वत्थामा पडला हे सत्य आहे, पण तो मानवातील की हत्तीतील ते मला माहीत नाही. युधिष्ठिर जीवनात प्रथमच असत्य बोलला. दुसरं वाक्य अस्पष्ट, तोंडातल्या तोंडातच, त्याला स्वतःलाही ऐकू न येईलसं बोलला. तसं हातातील धनुष्य फेकून पुत्रवियोगाच्या दुःखानं विव्हळ झालेल्या द्रोणांनी रथातच पद्मासन घालून ध्यान धरलं. त्या 90 वर्ष वयाच्या दृढ मनाच्या वृद्धाची जीवनावरची श्रद्धाच भंग पावली. मिटल्या डोळ्यांनी देहाच्या अंधाऱ्या गुहेत आत्म्याची ज्योत कशी प्रकाशत असते हे पाहण्यासाठी त्यानं मनाचे नेत्र उघडले. इतक्यात आरक्त नेत्रांचा दृष्टद्युम्न कोसळणाऱ्या विजयसारखा आपल्या रथातून खाली उतरला. कमरेचं खडक उपसून धावला. पांडव थांब थांब म्हणून ओरडत मागून धावत असतानाच द्रोणांच्या रथावर एका झेपेतच चढला. कुणाला काही समजायच्या आतच मस्तकावर एकत्र बांधलेले त्या वृद्धाचे पांढऱ्या घोड्याच्या दाट शेपटीसारखे विपुल केश मुठीत घट्ट धरून एका प्रहारातच त्याचं धड मस्तका वेगळं करताना तो डोळे विस्फारत ओरडला. माझ्या पित्याचे हात बांधून त्याची धिंड काढायला लावणाऱ्या, त्याचा वध करणाऱ्या अधमा अश्वत्थामा गज किनर, हे आता स्वर्गातल्या इंद्राच्या ऐरावतालाच विचार. आणि हातातील मस्तक दोन्ही सेनांच्या मध्ये त्यानं सरळ धुळीत फेकून दिलं. सर्वांनी हृदय विदारक यातनेनं डोळे मिटून घेतले. ओम ईशावास्यम इदम सर्वमचा दिव्य संदेश वर्षानुवर्ष हस्तिनापुरातील शेकडो युवकांना शिकविणार शुभ्र कमलासारखं सतेज मुख कमल रक्तानं माखलेल्या धुळीत पडलं होतं. मनामनांवर प्रेमाचं राज्य करणारा गुरुश्रेष्ठ धुळीत पडला होता. शेवटी कर्णाला पदोपदी नाकारणाऱ्या द्रोणांनाही अदय मृत्यूनं नाकारण्याचा दिवस उगवला होता. अफाट सेनेतील गर्जणारं युद्ध द्रोण पडले हे ऐकताच आपोआप थांबलं. दोन्ही सेनातील कित्येक योद्धे दाटलेल्या कंठांनी त्यांच्या रथाभोवती जमले. अश्वत्थाम्यानं अश्रूंचं सिंचन करीत आपल्या पित्याचं मस्तक पुन्हा धडावर बसविलं. साक्षात धनुर्वेद शांत झाला होता. जीवनभर द्रोणांनी लाथाडलेला कर्णही पाझरला. पुढं होऊन त्यांच्या अचेतन चरणांना हस्तस्पर्श करताना त्याच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू द्रोणांच्या अमर आत्म्याला म्हणाले असतील, गुरुदेव, जीवनभर तुम्ही मला कधीच ओळखलं नाहीत, कधीच नाही. काहीच न बोलता त्यानं प्रेमभरानं अश्वत्थामाच्या खांद्यावर आपला हात ठेवला. सर्व विसरून अंगभूत स्नेहानं, पित्याच्या दयनीय अंतामुळे खवळलेल्या अश्वत्थाम्यानं नारायणास्त्राचा प्रयोग केला. अश्वत्थाम्याच्या नारायणास्त्रानं हजारो पांडव सैनिक जाळून पोळून काढले गेले. शेवटी मी स्वतःच पुढं होऊन ते दिव्य अस्त्र शांत केलं. संध्या समयाची भीषण छाया कुरुक्षेत्रावरच्या शिबिरांभोवती दाटत होती. गुरुद्रोणांच्या पेटत्याची तिकडे पाहताना दुर्धनाचं अंतरंग पेटत होतं. शोकविव्हल झालेल्या अश्वत्थाम्याचं दुःख किती गहन गंभीर असावं याचा विचार आणि गुरुपुत्राचं समाधान करण्याचंही भान त्याला राहिलं नाही. झपाझप पावलं उचलीत मनगटावरून उत्तरीयाला वारंवार झटके देत जखमी हत्ती नदीच्या पात्रात घुसतो तसा तो द्वारावरचा जाळीदार पटल दूर फेकत अश्वत्थाम्याच्या शिबिरात घुसला. काय बोलावं, कसं बोलावं तेच त्याला सुचत नव्हतं. एखादं घनदाट अरण्य अविचारानं पेटविणारा मनुष्य त्याच्या भडकलेल्या वनव्यात स्वतःच सापडावा तशी त्याची अवस्था झाली होती. तो काहीच बोलत नाही हे पाहून पित्याच्या धवल वस्त्रात लपविलेलं आपलं मुख थोडंसुद्धा वर न उंचावता अश्वत्थामाच त्याला कातर स्वरात म्हणाला, युवराजा, माझ्या पित्याच्या क्रूर वधाचा तितकाच क्रूर प्रतिशोध मी घेईन. उद्याच्या युद्धासाठी तळपत्या विक्रमाच्या दिग्विजयी सूर्यभक्त कर्णालाच सेनापतीपद दे. त्याच्या मनातील कर्णाच्या मित्रप्रेमाचं झरा आटणं कसं शक्य होतं? त्याच्या शिबिरातून तसाच बाहेर पडलेला दुर्धन मध्यरात्र टळेपर्यंत कर्णाच्या शिबिरातच होता. पंजाची नखं शाकटून टाकलेला व्याघ्रासारखा तो इकडून तिकडे फेऱ्या घेताना पुन्हा पुन्हा कर्णाला म्हणत होता, अंगराज, पितामह आणि गुरुद्रोण यांनी कुरूंच्या अफाट सेनेचं सेनापतीपद भूषवावं असं मला मनापासून कधीच वाटलं नव्हतं. माझा विश्वास आहे की तुझ्या सेनापतित्वाखाली एकवार दिग्विजयाचा डिंडीम मिरविणारी कुरुसेना उद्या पुन्हा कुरुक्षेत्रालाही पादांक्रांत करील. कर्ण, अर्घ्यदानासाठी तुझ्या ओंजळीतून खऱ्या निष्ठेनं गंगेच्या पवित्र पाण्याचं लक्ष लक्ष थेंबांचं अर्घ्यदान सूर्यकिरणात तळपत पडलं असेल तर उद्या लक्ष लक्ष पांडव सैनिकही मृत होऊन स्वर्गप्राप्तीसाठी तुझ्या चरणांवर पडतील. अर्जुनाचं निळं शरीर तुझा चैत्र रथ समोर उभा ठाकताच काळ निळं पडेल. त्याचं नाव ऐकताच माझ्या सर्वांगाचा तप्त लोहरस होतो आणि ज्याने माझ्या बंधूंना निर्दयपणे वधलं अशा क्रूर भीमाचं शरीर तुझ्या अमोघ बाणांनी त्याच्या आरक्त नेत्रांसारखंच रक्तवर्णी होईल. तुझ्या निमुळत्या चरणांकडे पाहण्यासाठी वारंवार खाली जाणारी युधिष्ठिराची मान सेनापती म्हणून तुझ्या उद्याचा पराक्रम पाहताना कायमची खाली जाईल. तुझ्या वायुजिताच्या टवकारलेल्या कानांचा द्वय पाहताना नकुल, सहदेव या बंधुद्वयाला अंगावर प्रभंजन आल्याचा भास होईल आणि सर्व कलहाची सूत्र किनाऱ्यावर उभा राहून हलविणारा तो मथुरेचा चेटक्या, तो काळा गवळी प्राणदानाच्या यासनेनं अर्जुनाचा रथ सोडून याचक म्हणून तुझ्या रथाकडे दिनवाना होऊन हात पसरत धावेल. कर्ण, उद्याचा सेनापती तूच राहशील, मित्रा तूच राहशील. तो बोलत होता. कण्यातून सुटलेलं रथचक्र लडबडत हवं तसं धावतं तसा. पण कर्ण शिबिराच्या जाळीदार गवाक्षातून समोरच्या दृष्टवतीच्या किनारी दिसणाऱ्या धडपडत पेटणाऱ्या गुरुद्रोणांच्या चितेकडे अचलपणे पाहत नुसताच निशब्द बसून होता. दुर्धनाचे कोणत्याही चेतावणीचे शब्द आता त्याच्या कानात शिरतच नव्हते. शिरले तरी क्षणभरही तिथं स्थिर होत नव्हते. शेवटी तो एवढंच म्हणाला, युवराजा, तुला विजय मिळवून देण्यासाठी मी पंचप्राणही पणाला लावीन. मला सारथ्याचं सम्राट करणारा सन्मित्रा, संपूर्ण स्नेहभावानं तुझ्या सहवासात घालविलेलं जीवन सम्रांगणातही तुझ्या सहकार्यासाठीच सार्थकी लागेल. जा, निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू नयेत. निद्रेची आवरणं पांघरत रात्र ढळू लागली. पलित्यांची शरीरं आता स्वतःच्याच तिरस्कारानं जळू लागली.